तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी मृणाल कुलकर्णी. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर एक असा चेहरा आहे ज्याला मी खूप लहानपणीच बघितलं आणि मला असं वाटतंय फिल्म बघायच्या आधी जी ऍड यायची त्यामध्ये मी हा चेहरा बघितला आणि मला असं वाटलं कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. राव गोड गुलाबी सुंदर अगदी कळीसारखी मृणाल कुलकर्णी इज विथ मी. हाय मृणाल.
हाय. गोड गुलाबी कळीसारखी इज बी टू मच. आय थिंक दॅट इज बिकॉज आय एम वेअरिंग समथिंग. बंदो गेल वॉज समथिंग दॅट स्टील इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. पहिली माझी कमर्शियल ऍड म्हणशील तर ती विकोची मेरी प्यारी बंदोवाली. आणि आफ्टर संगीता बिजलानी इट वॉज मी. तर आणि सगळे महाराष्ट्रीयन लोक तेव्हा ओ माय गॉड किती छान असं. आणि लकीली विकोचं आणि माझं काय तेव्हा नातं जुळलं आय डोंट नो, बट आय बिलीव्ह ती ॲड त्यांच्यासाठी खूप लाभदायी ठरली. त्यांचा परदेशातला व्यापार खूप वाढला त्याच्यामुळे आणि दे सिम्पली रिफ्यूज टू चेंज इट फॉर इयर्स. आता कधी कधी मला वाटतं अरे प्लीज चेंज करा ती ॲड, पण अजूनही ती ॲड ती दाखवतात.
कारण तू अजूनही तशीच दिसतेस म्हणाल, तुझ्यात काहीही फरक नाहीये.
थँक्यू व्हेरी व्हेरी मच श्रुती. आता हा सब्जेक्ट संपला.
ओके. तुझा जन्म आणि तुझं बारसं कुठे झालं?
माझा जन्म झाला तळेगावला. मुंबई पुणे रोडवर जे तळेगाव आहे तिथे. कारण माझे आजोबा गोनी दांडेकर ही वॉज अ व्हेरी फेमस रायटर, ही वॉज अ नॉव्हलिस्ट आणि ते तिथे राहायचे. अँड माय मदर वॉज अ फर्स्ट चाइल्ड आणि आय वॉज हर फर्स्ट चाइल्ड. सो त्याची डिलिव्हरी ऑब्व्हियसली तिकडे झाली तळेगावला. आणि तळेगाव हे ब्रिटिशांपासून किंवा त्याच्याही आधीपासून एक खूप छान थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. सो आणि आहे ते अजूनही तितकंच गोड. आणि बारसं आय रिली डोंट नो तिथेच असावं झालं पण. बट आय मस्ट चेक श्रुती, ह्या आज तुझ्यामुळे माझ्या लक्षात आलं की मला माझं बारसं कुठे झालं ते माहिती नाही. आय एम नॉट शुअर.
सो आजपासून तुम्हाला करणार मृणाल कुलकर्णी हिच्या आयुष्याचा प्रवास. पण पुण्यातली अशी कुठली जागा आहे की ज्याच्याशी मृणालचं खूप घट्ट नातं आहे? ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत अर्थात लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर. आणि मला सांग की तुला किती भाऊ भावंड आहेत आणि घरी कोण कोण असायचं?
मला एक धाकटी बहीण आहे, शी इज इन द US राईट नाव. आणि घरी माझे आई बाबा आणि माझे आजी आजोबा दोन्हीकडचे येऊन जाऊन आणि असे आम्ही असायचो. आम्ही पर्वतीच्या आसपास राहायचो. आणि गंमत श्रुती तुला सांगते की माझा म्हणजे जन्म झाला झाला आय शिफ्टेड टू पर्वती आणि त्याच्यानंतर माझं सगळं बालपण तिथे केलं. नंतर आम्ही शिफ्ट झालो ते पण सहकारनगरमध्ये म्हणजे दॅट साईड ऑफ पर्वती. त्यानंतर माझा बॉयफ्रेंड जो होता तोही पर्वती एरियातला टू हुम आय गॉट मॅरिड टू. आणि माझ्या आता सासर जे आहे तिथूनही माझ्या बेडरूममधनं पर्वती दिसते. सो देर इज सम कार्मिक कनेक्शन विथ पर्वती.
सो पर्वतीने काही ह्यांचा पिच्छा सोडला नाही आणि तुम्ही काही पर्वतीचा पिच्छा सोडला नाही असं म्हणावं लागणार आहे. आणि तिथे तुला कोण मित्रमैत्रिणी होते आणि तू काय खेळ खेळायचीस?
पर्वतीतल्या माझ्या खूप छान आठवणी आहेत. कारण मला आठवतं की आमच्या तेव्हाच्या घराच्या मागे ते फायर ब्रिगेडचं ऑफिस होतं, हॉस्टेल होतं आणि त्यांचं ग्राउंड होतं. आणि तिथे त्यांची ती मधनं होणारी रिहर्सल्स सोडल्या तर काहीही व्हायचं नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ते उन्हाळ्याला एक खूप छान ठिकाण होतं. आणि बिकॉज आय एम कनेक्टेड टू हिस्ट्री थ्रू व्हेरियस वेज. माझे आजोबा हिस्टोरियन होते, माझे बाबा SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते, पण हिस्ट्री आणि पॉलिटिक्स हे त्यांचे विषय होते. मला स्वतःला हिस्ट्रीची खूप आवड आहे. त्यामुळे पर्वती, सारसबाग आणि तो एकंदरच सगळा जो एरिया आहे अरण्येश्वर तो सगळा खचाखच हिस्ट्रीनी भरलेला एरिया आहे. त्यामुळे तिथे खूप काय काय शिकायला मिळालं.
तसं तर आपण आई बाबा दोघांचे लाडके असतो, पण आपलं मात्र लहानपणी कोणीतरी एक फेवरेट असतंच. तर मला सांग की तू कोणाच्या क्लोज होतेस?
मला असं म्हणतात की मी माझे बाबांसारखी एकदम दिसते पण तशीच आणि स्वभाव पण माझा तसाच आहे. म्हणजे मला लहानपणी अगदी बाबांची मुलगी म्हणायचे. बट नाव आय थिंक आय मोर क्लोज टू माय मॉम बिकॉज कधी कधी आपण स्त्रिया म्हणून जास्ती जवळ येतो, पण ओव्हरऑल आय थिंक आय एम अ फादर्स डॉटर.
मला वाटतं तसंही मुली ना सगळ्या बाबांच्या लाडक्याच असतात, पण ह्या लाडक्या मुलीने कमी वयातच अशी कुठली खोडी केली की ज्यामुळे घरचे सगळेच शॉक झाले? ऐका थोड्याच वेळात हा इंटरेस्टिंग किस्सा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन. असं कधी झालं की तू एखादी खोडी केलीस आणि ती घरी कंप्लेन आली? म्हणजे तू तशी तर खूपच शांत आणि एकदम यु नो कंपोज्ड आहेस, पण लहानपणी अशीच होतीस का ग?
अरे मी खूप शहाणी मुलगी होते, म्हणजे माझी धाकटी बहीण ती खूप खट्याळ खोडकर अशी होती आणि मी मोठी बहीण असल्यामुळे म्हणजे आय युज टू लाईक की सगळी माझी चुलत भावंड आते भावंड सगळ्यांना आय युज टू बी द बॉस अँड आय टेल थिंग्स अँड पीपल डू इट लाईक ते जे मला आता डायरेक्शन मध्ये उपयोगी पडत. बट मी अशी काही खोड्याळ वगैरे नव्हते, एकच व्रात्यपणा खोडी म्हणशील तर असं गंमत केली मी जेव्हा मी 15 वर्षाची होते. माझा आत्ताचा नवरा तेव्हाचा बॉयफ्रेंड ही प्रपोज मी वेन आय वॉज 16 आणि मी त्याला त्याच दिवशी हो म्हटलं आणि घरी येऊन सांगितलं की मी त्याच्याशी लग्न करणार आहे. सो माय पेरेंट्स वर लाईक दे ऑलमोस्ट फेंटेड. ऑफकोर्स दे न्यू हेम, दे न्यू रुचिर अगदी लहानपणापासून, पण पहिल्या दिवशी मी घरीच येऊन सांगितलं आणि लग्नच डायरेक्ट. म्हणजे मला अजून आठवतं माझ्या आईने मला विचारलं होतं की अगं तो मला आवडतो, किंवा त्यांनी मला आय लव्ह यू म्हटलं, किंवा हा माझा खूप चांगला मित्र आहे, असं काहीच नाही, डायरेक्ट ह्याच्याशी मी लग्न करणार आहे. इजंट इट टू वियर्ड? तो पण अजून 18-19 वर्षाचा आहे, तू 16 वर्षाची आहेस. असं की हा आपलं असं काही काय म्हणतात अद्याप मध्यात नसतं, ठरलं की ठरलं. तेव्हा आपल्या शहाण्या मुलीने हे काय केलंय, आताच काय घाई लागली, असं एक एक मोठा बॉम्ब मी आयुष्यात तेवढाच टाकला.
मला सांग की तुझं कोणतं पेट नेम असं होतं का, किंवा यु नो आपल्याला एखादी सवय असते ज्यामुळे आपल्याला त्या सवयीसाठी म्हणून चिडवलं जातं?
आता मला काही टोपण नावं पडली आहेत. आता मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझे जे ज्युनियर आहेत ते म्हणतात की काय म्हणायचं तुम्हाला, म्हणजे मृणाल ताई म्हणवत नाही, मॅडम नको वाटतं, मग काय करूया. मग सिद्धार्थ मेननी माझं नाव मृता असं ठेवलंय, म्हणजे हां म्हणजे तो त्याच्या मृणालमधला मृ आणि ताईमधला ताय, पण ते ताई म्हणायचं नाही आहे म्हणून मृता. आणि बरेच जण मला एम म्हणतात, आय फील लाईक दॅट बॉन्ड वाला एम.
सो एम के लाइफ की बहुत सारी कहानी आपको पता चली गई. और कहते कि हर पिक्चर के पीछे ना एक कहानी होती है, आणि असाच एक फोटो एक पिक्चर मृणालकडे सुद्धा आहे आणि त्याच्या मागची काय आहे कहाणी, ऐका हा कधी न ऐकलेला किस्सा फक्त आणि फक्त लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर.
लहानपणी आपण खूप बिंदास असतो आणि ते आपल्याला कशावरनं कळतं तर आपले जुने पिक्चर्स बघून कळतं की अरे आपण काय फ्रॉक घातला आणि काय आपण कशी रिबिन बांधली आणि कसे वेडे वाकडे उभे होत. सो लहानपणी तू काय फॅशन करायचीस आणि असा तुझ्याकडे एखादा फोटो आहे जो बघून तुला वाटलं की हा फोटो मी का काढला?
असे खूप फोटो आहेत, कारण मी उसुरपागा नावाच्या शाळेमध्ये होते की जिथे काळ्या रिबिनी लावून दोन वेण्या घालून जायला लागायचं. आय हॅड लॉंग हेअर देन आणि ते फोटो बघितले की मला असं वाटतं बाबा हे काय आहे. पण मला आठवतं की कोणत्या तरी इंग्लिश मासिकासाठी माझे फोटो काढले होते. आय स्टील रिमेंबर, आता तर वेवी हेअर ही फॅशन आहे, पण मी शाळेतून नुकतीच आले होते आणि तो फोटोग्राफर येऊन घरी बसला होता आणि मी पुस्तक वाचते असा त्याला फोटो पाहिजे होता. तर म्हणे नाही केस मोकळे सोडता येतील का, आणि ते मोकळे सोडले आणि वेण्या घातलेले केस मोकळे सोडले आणि तेव्हा तेल बिल लावून वेण्या असायच्या ना कम्प्लीट, आणि ते तसाच फोटो काढला त्याने आणि तो तसाच छापला आणि आय वॉज लाईक हे खूप विअर्ड दिसतंय, हे मला केस पण धुवायला नाही दिले त्यांनी. आणि असं नव्हतं की आय वॉज व्हेरी conscious and cautious about what to wear and how to look and all. I was pretty okay about. म्हणजे अजूनही मी काही फार त्याच्यात नाही आहे, पण तो फोटो मला असं जीवाला लागलं होतं की तेव्हा काही असे फार लोकांचे फोटो छापून यायचे नाही, त्यांनी आय वॉज द फर्स्ट वन शाळेत दाखवायचा होता आणि ते असे तेलकट केस आणि सोडलेले लांब केस विण्या, आय फेल्ट व्हेरी बॅड अबाउट इट.
बरं मला सांग की तसं, कारण तुम्ही दोन बहिणी, मी मला पण मोठी बहीण आणि काही गोष्टी मी ओढून घ्यायचे जे तिला शेअर करायला आवडायचं नाही, पण तशा तुला कोणत्या गोष्टी शेअर करायला आवडायच्या नाहीत आणि ज्यावरनं तुमची कधी छोटी मोठी भांडणं झाली?
नाही नाही, माय लिटल सिस्टर शी वॉज माय सेव्हियर. कारण 16व्या वर्षी जेव्हा तुम्हाला बॉयफ्रेंड असतो इन दॅट पिरियड, तेव्हा आई वडिलांपासून वाचून करण्याच्या खूप गोष्टी असतात आणि तेव्हा धाकट्या बहिणींची किती मदत होते ते तुला तर माहितच असेल. मी तिच्यावर तेवढा एकच प्रसंग आणला होता की मी फक्त जेव्हा वेन आय एम आउट विथ माय बॉयफ्रेंड आई बाबांना कळलं नाही पाहिजे आणि ते सगळं ठीक आहे हे तू मला सांगितलं पाहिजेस. मी घरात शिरायच्या आत शी यूज टू स्टँड इन द बाल्कनी आणि शी यूज टू वेव की ऑल वेलकम कम.
क्यों है ना, ऐसी बातें जो आपने इससे पहले कभी नहीं सुनी। सिमरलाल कुलकर्णी की लाइफ की जर्नी इस हफ्ते आप जानिएगा मेरी यानी अफकोर्स कलाकार श्रुति के साथ। और तब तक फेसबुक पर जरूर आपका फीडबैक देना ऑन facebook.com/rjshrutiredfm rjshrutiredfm इस मेरे पेज पर। मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर। टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।
लाइट्स कैमरा एक्शन।